स्त्री, स्त्रीलिंगी, नित्य बहुवचनी, संख्यावाचक शब्द याची प्रथमे पासून सप्तमी पर्यंतची फक्त बहुवचनाची स्वरूपे होतात. तिसरा प्रथमा, तिसरा द्वितीया, तिसृभी तृतीया, तिसृभ्य चतुर्थी, तिसृभ्य पंचमी, तिसृणाम षष्ठी, तिसृषु सप्तमी.